पाठ 10 नवी जुनी पिढी स्वाध्याय
9।
माझं काम पाणी आणि साबण याशिवाय होतच नाही। सर्वांनाच माझी गरज पडते। सर्वांना स्वच्छ कपडे मिळावेत असा माझा प्रयत्न असतो।
मला बरेच लोक देवाच्या जागी मानतात। मी दिवस रात्र सेवा करतो। या जागी पोहोचण्यासाठी मला खूप अभ्यास करावा लागला आहे।
मी स्वप्नात रंगते। शब्द माझे सोबती आहेत। माझं काम करताना मला कशाचीही शुद्ध नसते।
माझं काम लोकांना आवडलं तर ते माझे चाहते बनतात। नाव, पैसा, प्रसिद्धी यांचा वर्षाव होतो। काही लोक तर माझी देवळंही बांधतात।
मी लोकांसाठी काम करतो। मी कधी खूप लोकप्रिय तर कधी खूप बदनाम होतो। मला खूप बोलावं लागतं आणि लोकांमध्ये मिसळावं लागतं।